नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. देशभरात एलपीजीचा उणावना. सरकाराकडेन 74 दिसांची एकूण राखीव क्षमता आसा अशें आश्वासन सरकारान दिलां. भारताकडेन 74 दिसांची एकूण राखीव क्षमता आसा आनी कच्च्या तेलाचो साठो, उत्पादीत तेलाचो साठो आनी प्रत्यक्ष साठो सध्या सुमार 60 दिसांचो आसा. पेट्रोलियम आनी नैसर्गीक वायू मंत्रालयान पुनरुच्चार केला की भारतातली पेट्रोलियम आनी एलपीजीची पुरवणीची परिस्थिती पुरायपणान सुरक्षीत आनी नियंत्रणात आसा. मंत्रालयान सांगला की सगळ्या किरकोळ इंधन केंद्राचेर फावो तितली पुरवण आसा आनी देशभरात खंयच पेट्रोल, डिझेल वा एलपीजीचो उणाव ना. गोंयचो इंधन पुरवठो सामको सुरळीत आसा अशी माहिती गोंय पेट्रोल डिलर्स संघटनेचे अध्यक्ष नरहरी ठाकूर हांणी दिल्या. लोकांनी पॅनिक बाईंग करचे न्हय अशें तांणी आवाहन केलां. गोंयांत मुबलक प्रमाणांत पेट्रोल तशेंच डिझेलाचो साठो आसा. हे शिवाय ह्या इंधनाची नियमीत पुरवण जाता अशें तांणी सांगले. पॅनिक खरेदी खातीर मागणी वाडल्या हे तांणी मान्य केले. इंधनाची टँकर बोट कालूच मुरगा बंदरात पावल्या. गोंयांक इंधनाचो 15 दिसांचो पुरवठो आसा अशी माहिती तांणी दिल्या. इंधन सप्लाय ही फक्त बावडी अशें तांणी म्हळां.
देर इज नो शॉर्टेज ऑफ पेट्रोल अँड डिझेल इन द स्टेट ऑफ गोवा. सम पेट्रोल पंप्स मे करंटली बी आउट ऑफ स्टॉक ड्यू टू पॅनिक बाईंग. हावर देर इज नो नीड फॉर कन्सर्न. सायकल ऑफ कन्साइनमेंट इज रेग्युलर अँड रिपीट्स एव्हरी 8 to 10 डेज. इन टोटल वी हॅव एड्युकेट स्टॉक टू मीट डिमांड फॉर अराउंड 14 डेज. वी काइंडली रिक्वेस्ट ऑल सिटीजन्स नॉट टू वरी अँड टू अवॉइड पॅनिक बाईंग एट पेट्रोल.
गोंय पुलीस, न्यायालयीन विज्ञान, बंदखण आनी भलायकी खात्याच्या सहकार्यान पणजे कला अकादमीत 26 ते 28 मार्च मेरेन न्याय संहिता विशयी प्रदर्शन घडोवन हाडलां. ह्या प्रदर्शनाचे उक्तावण पुलीस महासंचालक आलोक कुमार हांच्या हस्तुकीं जालें. भारतीय न्याय संहिता चालीक लावपी गोंय हे पयलें राज्य जालां अशें पुलीस महासंचालक आलोक कुमार हांणी ह्या वेळार सांगलें. ह्या प्रदर्शनांत न्याय संहिते विशीं म्हायती दिवपी 40 मिनटांचें नाटकुलें ह्या वेळार गोंय पुलीस कर्मचाऱ्यांनी सादर केलें. तशेंच नव्या कायदेशीर चौकटी खाला सुरू केल्ल्या मुखेल खाशेलपणां आनी मुखेल सुदारणां विशीं विद्यार्थ्यांक, भागधारकांक आनी सामान्य लोकांक शिक्षण दिवपाचो हेतू आशिल्ले विशयात्मक जागृताय दालनाय आसात. नागरिकां मदीं अद्ययावत कायदेशीर तरतुदी विशीं जागृताय निर्माण करपाक आनी समजूत वाडोवपाच्या यत्नांचो हो उपक्रम एक भाग आसा. रामनमीची परब काल देशभरासयत गोंयांतूय व्हडा भक्तीभावान मनयली. रामाक पाळण्यांत घालून तशेंच रामजल्माची आख्यायिका सांगपी पदां गावन ह्या परबेची सुरवात जाली. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मंत्री निळकंठ हळर्णकार हांचे सयत कोलवाळीच्या राम मंदिरांत श्रीरामाचें दर्शन घेतलें. तशेंच रामजल्माच्या फाटभुंयेर रामाक पाळण्यांत घाल्या उपरांत पाळणें हालोवपाच्या धार्मीक विधींतूय वांटो घेतलो. ह्या शुभप्रसंगार आमी धर्माच्या तत्वाप्रती आमची वचनबद्धता वाळोवया आनी शांतीकाय, सलोखो आनी आमच्या समाजाच्या भरभराटी खातीर एकवटान काम करूया असो संदेश राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी रामनमीच्या शुभप्रसंगार लोकांक दिला. रामनमीचो उत्सव प्रत्येकाच्या जिणेंत खुशालकाय, बरी भलायकी आनी समृद्धी घेवन येऊ आनी आमकां सत्याचो मार्ग दाखोवं अशें राज्यपालांनी संदेशांत म्हळां. फोंड्या विधानसभा मतदारसंघाच्या वेंचणूक अधिकाऱ्यांनी अनुपस्थित मतदारांच्या खाशेल्या वर्गा खातीर घरांतल्यान मतदान म्हळ्यार होम वोटींग प्रक्रियेक सुरू जाल्ल्याची अधिकृत घोषणा केल्या. भारतीय वेंचणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वा प्रमाण वेंचणूक अधिकारी पांडुरंग ताळगांवकार हांणी कळयलां की 85 वर्सां वयर पिरायेच्या ज्येष्ठ नागरीक आनी वेंचणूक डेटाबेसांत विशेष रित्या नोंद आशिल्ले दिव्यांग व्यक्ती ह्या सुविधे खातीर पात्र थारतले. मतदान प्रक्रिया 29 मार्चासावन सुरू जावन 31 मार्चा मेरेन अशे 3 दीस चलतली. ह्या काळात ज्या मतदारांनी पयलींच फॉर्म 12D वरवीं अर्ज सादर केल्यात तांच्या नोंदणीकृत पत्त्यार खासा वेंचणूक पंगडां भेट दितली. घरांतल्यान मतदान करपाची प्रक्रिया सकाळी 9 ते सांजवेळ 5 मेरेन चलतली. मोपा विमानतळाचेर पॅक हाऊस उभारपा खातीर गोवा एग्रीकल्चर लायव्ह स्टॉक मार्केटींग बोर्ड तशेंच GMR एअरपोर्ट हांचे कडेन कबलात केल्या. मोपा विमानतळाचेर तयार जावपी ह्या पॅक हाऊसांत निर्यात करपी म्हाल वा वस्तू पॅक हाऊसाच्या मार्गदर्शक तत्वा प्रमाण पॅकेजींग करप गरजेचें आसता. एग्रीकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटी संस्थेच्या मार्गदर्शक तत्वा प्रमाण तशेंच पॅक हाऊस बांदपा खातीर सवलतीचो लाव घेवन ते उबारतले. गोंयचे शेतकार तांची पिकावळ निर्यात करपाक शकतले अशी माहिती गोंय शेतकी संचालनालयाचे संचालक संदीप फळदेसाय हांणी दिल्या. काल मालदीवच्या माले हांगा नॅशनल फुटबॉल स्टेडियमांत जाल्ल्या दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशनाच्या 20 वर्सां सकयल्या सर्तींत गतविजेत्या भारतान पाकिस्तानाचेर 3-0 अशें दणदणीत जैत मेळोवन आपली मोहीम सुरू केली. पणजी वेळशाळेन नोंद केल्या त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 33.8 डिग्री सेल्सियस नोंद जालां तर किमान 25 डिग्री सेल्सियस नोंद जालां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.